आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 15 जानेवारी। कृपेची मुक्तता। तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याचबरोबर उठविले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसविले। इफिसकरासपत्र 2:4-6। आम्हाला स्वतःकडे वळविताना देवाने जी प्रभावोत्पादक कृती केली ती म्हणजे ही की आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, म्हणजे आपण देवाकरिता मृत होतो। आम्ही प्रतिक्रिया देण्यासंबंधाने निर्जीव होतो। आमच्यात आध्यात्मिक गोष्टीसाठी कोणतीही आवड नव्हती वा रस नव्हता। ख्रिस्ताचे सौंदर्य दिसावे असे आमचे आध्यात्मिक डोळे नव्हते। ज्या गोष्टी अंतिमरित्या सर्वांच्या महत्त्वाच्या आहेत त्याच सर्व गोष्टींसाठी आम्ही केवळ मृत असे होतो। मग देवाने कृती केली, कोणतीही अट न ठेवता, म्हणजे त्याच्या उपस्थितीत जाण्यास पात्रता कमावण्यासाठी आपण काहीतरी कृती करण्यास समर्थ व्हावे त्यापूर्वीच त्याने आपल्याला जिवंत केले। आपणाला ख्रिस्ताचे वैभव पाहता यावे म्हणून त्याने सार्वभौमपणे आपणाला आध्यात्मिक मृत्यूच्या कबरेतून उठवले। 2 करिंथ 4:4। आध्यात्मिक गोष्टी संबंधाने आमची मृत झालेली सर्व जाणीव किंबहुना ज्ञानेंद्रियच त्या अद्भुत कृत्यामुळे जिवंत झाली। इफिसकरासपत्र 2:4 म्हणते की ही कृती दयेचे कार्य होते, म्हणजेच देवाने आम्हाला आमच्या मृतावस्थेत पाहिले आणि आम्हावर दया केली, ज्यामुळे सार्वकालिक मरण येते व आमची दुर्दशा होते ते पापाचे भयंकर वेतन देवाने पाहिले। देव दयासंपन्न आहे म्हणून आपणाला जिवंत केले आणि त्याची दयासंपन्नता अगदी आमच्या गरजेच्या वेळी आपणावर विपुलतेने वाहत आली। पण या शास्त्रपाठात एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ही की कृपेने तुमचे तारण झालेले आहे। ही गोष्ट जोडण्यासाठी पाऊल स्वतःच्या वाक्य प्रवाहात खंड आणतो, ते असे, देव दयासंपन्न आहे म्हणून त्याने ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, कृपेने तुमचे तारण झालेले आहे आणि त्याच्याच बरोबर उठविले। पाऊल हीच गोष्ट 8 वचनात पुन्हा सांगणार होता। मग तो त्याच गोष्टीला तेथे जोडण्यासाठी स्वतःच्याच वाक्य प्रवाहात खंड का आणतो? त्यापेक्षाही अधिक हे की ह्या वचनात देवाच्या दयासंपन्नतेवर भर टाकण्यात येत आहे, जी आपण आपल्या मृतावस्थेच्या दयनीय अवस्थेत विपुलपणे झाली। तर मग पाऊल कृपेने तारण झालेले आहे असे सांगण्यासाठी विषयाच्या बाहेर काय येतो? माझ्या मते त्याचे उत्तर आहे की पाऊलाला जाणीव होते की येथे फुकटपणे झालेल्या कृपेवर भर देण्याची एक उत्तम संधी आहे। देवाने आम्हाला स्वतःकडे वळविले त्यापूर्वीच्या आमच्या मृत स्थितीचे वर्णन करीत असताना त्याच्या लक्षात येते की मृत असलेले लोक तारणाच्या अटी पूर्ण करू शकत नाहीत। जर त्यांचे तारण व्हायचे असेल तर त्यांना तारणासाठी देवालाच कोणत्याही अटीशिवाय आणि पूर्णपणे फुकट अशी कृती करणे अगत्याचे आहे। ही स्वतंत्र कृती कृपेचे मर्म आहे। एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मेलेल्यातून उठवावे यापेक्षा एकतर्फी फुकट आणि वाटाघाटीस अयोग्य अशी कृती कोणती असू शकते? कृपेचा हाच अर्थ आहे।